नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरू होत आहे. यामध्ये 2025-26 अनुदान मागण्या आणि संबंधित विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल. या काळात एकंदर 20 बैठकाही नियोजित आहेत. तसंच बँकिंग कायदे सुधारणा विधेयक, किनारी जहाज वाहतूक अर्थात कोस्टल शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयकासह अनेक विधेयकांवर या सत्रामध्ये मंजुरीसाठी चर्चा होईल. येत्या 4 एप्रिलपर्यंत हे सत्र सुरू असणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज पहाटे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अस्वस्थता आणि छातीत त्रास होत असल्यानं 73 वर्षीय धनखड यांच्यावर हृदयरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नागपूरच्या मिहान विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये आज सकाळी केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पतंजली मेगा फूड आणि हर्बल पार्कचं उद्घाटन करण्यात आलं. संत्र प्रक्रिया उद्योगाशी संबंधित आशिया खंडातील सर्वात मोठं केंद्र म्हणून हे केंद्र असल्याचं वृत्त आहे, ज्यामुळे विदर्भात पिकवल्या जाणाऱ्या संत्र्यांची एका दिवशी जवळपास 800 टन फळांवर अशा प्रकारे प्रक्रिया केली जाऊ शकते. याद्वारे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. देशात दर 8 मिनिटांना एका महिलेचा गर्भाशय कर्करोगानं मृत्यू होत असून हे थांबवण्यासाठी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस HPV प्रतिबंधक लस ही माता मुली बहिणींसाठी कवच कुंडलं आहेत, असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. कोल्हापूर इथं औद्योगिक सामाजिक जबाबदारी CSR अंतर्गत हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं काल संपूर्ण जिल्ह्यातील 9 वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते 26 वर्षापर्यंतच्या आणि त्यापुढील अविवाहित महिलांसाठी HPV लसीकरणाचं आयोजन करण्यात आलं. या लसीकरण शुभारंभ कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. HPV लस घेतलेल्या मुलींना कोणताही त्रास होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं या संदर्भात सुरक्षित लस म्हणून मान्यता दिलेली आहे. यामुळे न घाबरता गर्भाशय कर्करोग टाळण्यासाठी ही लस घ्यावी, असं ते म्हणाले. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी नजीक राष्ट्रीय महामार्गावर मौजे गडेगाव शिवारात जनावरांची अवैध वाहतूक करणारी मालवाहू जीप पोलिसांनी ताब्यात घेत 13 गोवंशाची सुटका केली. महामार्गावर गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या पथकानं संशयाच्या आधारे पाठलाग करून हे वाहन थांबवलं. त्यावेळी या वाहनात अवैधरित्या दाटीवाटीनं कोंबून कत्तलीच्या हेतूनं जनावरं नेण्यात येत असल्याचं आढळलं. या प्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आला असून पोलिसांनी सुमारे 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. PhD संशोधन कार्य करणाऱ्या इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांना संशोधन प्रगती अहवाल प्राप्त होताच त्यांच्या तपासणीनंतर अधिछात्रवृत्तीची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे निधी वितरणाबाबत विद्यार्थ्यांनी संभ्रम बाळगू नये, असं आवाहन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योतीतर्फे करण्यात आलं आहे. आतापर्यंत 25 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील संशोधन अहवाल सादर केलेल्या 414 विद्यार्थ्यांना निधी वितरित झालेला आहे. पात्र संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून 100% दरानं सरसकट अधिछात्रवृत्ती अदा करण्यासाठी अंदाजित 1.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी लागणार असून महाज्योती कार्यालयानं या निधीची मागणी ही पूरक मागणीद्वारे शासनाकडे केलेली आहे. येत्या 2 दिवसात कोकण, गोवा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. गुजरात, कर्नाटक किनारी भाग तसंच केरळ आणि माहे इथं काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थितीचा अंदाज आहे. ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होत आहे. दुपारी 2:30 दुबई इथं सामन्याला सुरुवात होईल. चुरशीच्या या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. चॅम्पियन्स करंडक चषक पटकावण्यासाठी भारतीय संघ पूर्ण कौशल्यपणाला लावण्यासाठी सज्ज झालेला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत भारतानं एकही सामना गमावलेला नाही. मात्र चिवट खेळ करत क्षेत्ररक्षणातही तितकीच सरस भूमिका बजावणाऱ्या न्यूझीलंडचा संघही विजयासाठी आतूर आहे. भारतीय महिला कबड्डीपटूंनी आशिया करंडक 5व्यांदा जिंकला आहे. इराणमध्ये तेहरान इथं 6व्या आशिया महिला कबड्डी अजिंक्यपदाच्या सामन्यात त्यांनी काल यजमान इराणचा 32-25 अशा गुणांनी पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय महिला संघ अजिंक्य राहिला. भारताच्या सिद्धांत बांथिया आणि त्याचा बल्गेरियन सहकारी अलेक्झांडर डोन्स्की यांनी ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धेचं दुहेरी गटातील विजेतेपद पटकावलं. रवांडाची राजधानी किगाली इथं हा सामना खेळला गेला. बांथिया आणि डोन्स्की या जोडीनं फ्रान्सच्या जेफ्री ब्लँकनॉक्स आणि चेक प्रजासत्ताकचा झेंडनेक कोलार या जोडीचा 2-1 असा पराभव करत ही स्पर्धा जिंकली. आज एकेरी सामन्यानंतर या स्पर्धेचा समारोप होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.